हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज, तुझी आकरिता हृदय द्वार हे, तुझी आकरिता हृदय द्वार हे, मी चौघडिले आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज। कृतकृत्याच्या अनुतापाने, कृतकृत्याच्या अनुतापाने, पुरी उघडली दोही नयने, पुरी उघडली दोही नयने, जीवनामृत तुझा कराने, जीवनामृत तुझा कराने, तूच आता मज पास, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज। सैतानाचे येथील आसन, सैतानाचे येथील आसन, कधी चढळले आजरी ते पण, कधी चढळले आजरी ते पण, तुझ्याच साठी हे सिंहासन, तुझ्याच साठी हे सिंहासन, येथे तूच विराज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज। या हृदयांतरी तूच वसावा, या हृदयांतरी तूच वसावा, तुझी आवाचून अन्य नसावा, तुझी आवाचून अन्य नसावा, बंधू भगिनी सुत कन्या किंवा, बंधू भगिनी सुत कन्या किंवा, जन्मद जननी भाज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज, तुझी आकरिता हृदय द्वार हे, तुझी आकरिता हृदय द्वार हे, मी चौघडिले आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज आज, वसरुदयी प्रभुराज।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, ज्या जगामध्ये जगत असताना आम्हाला एक विचार सारखा भेडसावत असतो, तो हा की या जगाचा शेवट कसा होईल, ह्या जगाचा अंत कसा होईल आणि त्यामध्ये आम्ही स्वतःला कुठे बघणार आहोत आणि आमचं लक्ष कुठे आहे, आमची धाव कुठे आहे आणि आमचा केंद्रबिंदू कोण आहे. अशी बरीच प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला शोधायची आहेत आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मार्कृत शुभवर्तमान याचा 13:1-8 आणि आजचा संदेश आहे शेवटची सुरुवात. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. येशूने दिलेला हा उपदेश मत्तेमध्ये नोंदवला गेला आहे. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 24:25, त्यानंतर लूककृत शुभवर्तमानाचा 21:1 सुद्धा. या प्रवचनात येशू काळाच्या अंताबद्दल आणि जगाच्या अंताभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल बोलतो. हा उतारा नवीन करारातील अर्थ लावणे सर्वात कठीण आहे. या वस्तुस्थितीमुळे शेवटच्या काळाबद्दल, ख्रिस्ताचे दुसरे आगमन, अगदी तारण याबद्दलच्या विविध खोट्या शिकवणुकी निर्माण झाल्या आहेत. या श्लोकामधून जाताना आम्हाला आमचा वेळ घ्यायचा आहे. प्रभू येशू आपल्याला काय शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे याची आपल्याला योग्य माहिती मिळवायची आहे. ही भविष्यवाणी नीट समजून घेण्यासाठी आपण काही तथ्य अथवा सत्य लक्षात ठेवली पाहिजेत. प्रथम, या परिच्छेदामध्ये चर्च किंवा अत्यानंदाचा उल्लेख नाही. का? त्यात या गोष्टींचा उल्लेख नाही कारण हा उतारा चर्चला लिहिलेला नव्हता, तर तो इस्रायल राष्ट्राला लिहिला होता. ही प्रामुख्याने यहुदी भविष्यवाणी आहे, तरीही या वचनातून आपण अनेक सत्य शोधू शकतो. दुसरे, या भविष्यवाणीत काळाचा प्रचंड विस्तार आहे. 3,000 वर्षांहून अधिक मानवी इतिहासात येथे पाहायला मिळतो. या वचनामध्ये अंशतः पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या आहेत आणि त्या भविष्यवाण्या पूर्णपणे पूर्ण होतील तर आपण एकाच वेळी मागे आणि पुढे पाहत आहोत. तिसरे, पवित्र शास्त्राच्या कोणत्याही भविष्य सूचक परिच्छेदाप्रमाणेच आपण सावधपणे आणि सर्व उत्तरे कोणाकडे नाहीत हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्व धर्मशास्त्रीय कोडे सोडविण्यास कोणताही बायबल विद्वान आजपर्यंत सक्षम नाही. अशा प्रकारे आपल्यापैकी कोणालाही हे सर्व माहिती नाही हे जाणून आपण नम्र अंतकरणाने या महान श्लोकाकडे जावे. हे विचार मनात ठेवून आपण येशू आणि त्याचे शिष्य यांच्यातील या संभाषणात ऐकूया, कारण तो त्यांना अशा घटनांबद्दल शिकवतो ज्या कालांतराने दर्शवतील. मला विश्वास आहे की प्रभू येथे जे सांगतो ते आपल्यासाठी अथवा आपल्यासाठी एक आव्हान आणि मदत होईल, कारण आपण या मजकुराचा एकत्रितपणे अभ्यास करतो. मी आज शेवटच्या सुरुवातीस उपदेश करू इच्छितो. मला तुम्ही एक विचित्र अंदाजात पाहावा अशी माझी इच्छा आहे. एक चिंतनीय वचन, चला ही सत्य बघूयात आणि शेवटच्या सुरुवातीला काय घडणार आहे याचा विचार करूयात. ही एक भविष्यवाणी आहे. मंदिर आणि त्याची रचना. येशू मंदिर सोडत आहे. शेवटच्या 2 अध्यायांमध्ये आपण येशू आणि त्याची धार्मिक यहुदी लोकांशी भेट पाहिली. येशू आणि त्याच्या शिष्यांसाठी हा तणावपूर्ण काळ आहे. देवाचे बोलणे आणि मंदिरातील वागणूक पाहून ते नक्कीच चकित झाले आहेत. त्यांना वाटले की येशू यहुदी आणि यहुदी नेत्यांची मर्जी जिंकण्याचा प्रयत्न करेल, त्याऐवजी येशूने त्यांच्या सामर्थ्याने त्यांना धार्मिक बनावटी म्हणून उघड करण्यासाठी सर्व काही केले. आता त्यांची मंदिरातली वेळ संपली आहे आणि एक शिष्य मूड हलका करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी अनुभवलेल्या सर्व नकारात्मकतेनंतर या शिष्याला काहीतरी सकारात्मक सांगायचे आहे, म्हणून तो देवाचे लक्ष मंदिर, त्याचे बांधकाम आणि त्याच्या सौंदर्याकडे आकर्षित करतो. यरुशलेममधील मंदिर हे प्राचीन रोम साम्राज्यातील सर्वात विलक्षण आश्चर्यांपैकी एक मानले जात असे. सलमोनाने बांधलेले मूळ मंदिर हे एक भव्य इमारत होती ज्याला बांधण्यासाठी 7 वर्ष आणि लाखो रुपये खर्च झाले होते आणि सुमारे 600 BC मध्ये हे मंदिर बांधले. नबुकदनेसर आणि बॅबिलॉन लोकांनी पूर्णपणे नष्ट केले. यहुद्यांनी 70 वर्षानंतर मायदेशी परतले तेव्हा त्यांनी दुसरे मंदिर बांधले. या मंदिराने सुमारे 500 वर्ष यहुद्यांनी सेवा केली, परंतु नवीन कराराच्या काळापर्यंत कालांतराने त्याचे मोठे नुकसान झाले होते. राजा हेरोदने जेव्हा इस्रायलाचे सिंहासन ग्रहण केले तेव्हा त्याला यहुद्यांची मर्जी मिळवायची होती, म्हणून त्याने त्यांचे मंदिर पुन्हा बांधण्याच्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनी स्वीकारले आणि 18 BC मध्ये काम सुरू झाले. येशूच्या काळापर्यंत सुमारे 46 वर्ष चालू होते. योहानकृत शुभवर्तमानाचा 2 अध्याय आणि 20 वचन. आणखीन 20 वर्ष काम चालू राहिले आणि त्या माणसांनी ज्या मंदिरात भेट दिली तेथे एक अप्रतिम इमारती होती. ते मोरिया पर्वताच्या शिखरावर बसले आणि प्राचीन शहराच्या क्षितिजाकडे अक्षरशः वर्चस्व गाजवले. मंदिराच्या पर्वताने यरुशलेमच्या पृष्ठभागाचा अंश व्यापलेला होता. हे मंदिर 172 फूट लांब आणि 20 मजली उंच होते. हे अनेक मैल दूरवरून आणि शहरातून कुठूनही पाहिले जाऊ शकते. तुमच्या लक्षात येईल की बोलणाऱ्या शिष्यांनी प्रभूचे लक्ष दगड आणि इमारतीकडे वळवले. या 2 वर्णनाबद्दल बोलूया. हेरोदचे मंदिर बांधणारे अथवा बनवणारे दगड खूप मोठे होते. काही 40 फूट लांब, 18 फूट उंच आणि 15 फूट रुंद होते. ते शुद्ध पांढऱ्या चुनखडीपासून हाताने कापलेले गेले होते आणि ते इतके घट्ट होते आणि उत्तम प्रकारे बसवले होते की दगडांमध्ये कागदाची जरी घातला तरी तो जाऊ शकत नव्हता. म्हणजे कागद जरी टाकला त्या 2 दगडांच्या मध्ये तरी तो जाऊ शकत नव्हता, इतक्या चांगल्या प्रकारे त्याची बांधकाम होतं. मंदिराचे दरवाजे अगदी मजबूत शुद्ध सोन्याने मढवले होते. दागिने, सुशोभित नक्षीकाम आणि अनेक विस्मयकारक दृश्य होती. असे म्हटले जाते की यरुशलेमवर सूर्य उगवल्यावर मंदिराच्या सोन्याच्या भिंतीमधून चमकणाऱ्या प्रकाशामुळे तुम्ही मंदिराकडे पाहण्यास उभे राहू शकत नाही. सोन्याने मढलेले कोणतीही गोष्ट पांढऱ्यापेक्षा शुद्ध होती. हे मंदिर दिवसा दिसले की रात्री असे दृश्य होते की जे कोणीही विसरले नाही. इतर प्रत्येक यहुद्यांप्रमाणे हे शिष्यही मंदिर पाहून प्रभावित झाले होते. तो आपल्या राष्ट्राचा आणि धर्माचा भाग असल्याचा त्यांना अभिमान होता, म्हणून तो वास्तू आणि त्यातील चमत्काराकडे परमेश्वराचे लक्ष वेधतो. मंदिर आणि त्याचा नाश. येशूचा प्रतिसाद काहीसा विचित्र आहे. येशूने या शिष्यांचे उद्गार ऐकले आणि त्यांना असे सांगून प्रतिसाद दिला की त्याला जे मंदिर खूप प्रिय आहे ते शेवटी उद्ध्वस्त केले जाईल आणि नष्ट केले जाईल. रोमन सेनापती टायटस आणि त्याच्या सैन्याने हे शहर जिंकले तेव्हा अक्षरशः 70 AD मध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. टायटसने आपल्या माणसांना मंदिराचे रक्षण करण्याचा आदेश दिले, परंतु त्यांच्या एका सैन्याने लावलेल्या आगीमुळे इमारत जळून खाक झाली. परिणामी सेनापतीने मंदिर आणि संपूर्ण शहर नष्ट करण्याचा आदेश दिला. आगीच्या वेळी भेगा पडून वितळलेले सोने मिळवण्यासाठी रोमन लोकांनी इमारतीमधील प्रत्येक दगड उखडून टाकला. आज हेरोदने बांधलेल्या महान मंदिरातून काही दगड शिल्लक राहिलेले नाही आहेत. शिष्य आणि त्यांची विनंती. हे मंदिर आणि शहरातून बाहेर पडल्यानंतर येशूने आपल्या माणसांना जैतुनाच्या डोंगरावर नेले. हा डोंगर खाली असलेल्या शहरापेक्षा सुमारे 150 फूट उंचीचा होता. हे मंदिर आणि त्याच्या वैभवाचे एक दृश्य त्या ठिकाणी बघायला मिळाले. येशू डोंगरावर बसला असताना त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि पेत्र आणि आंद्रिया आणि योहान आणि याकोब हे दोघे भाऊ येशूकडे प्रश्न घेऊन आले. वरवर पाहता येशूच्या म्हणजेच काय की मंदिराच्या नाशाबद्दल येशूने जे सांगितले ते ऐकून शिष्य चकित झाले आहेत. ते कशाबद्दल बोलत आहे हे त्यांना जाणून घ्यायचे आहेत, म्हणून त्यांनी त्याच्याकडे स्पष्टीकरणासाठी येतात. प्रभू आणि त्याचे प्रकटीकरण. हे लोक तेच प्रश्न विचारत येतात जे लोक अजूनही शेवटच्या काळाबद्दल विचारतात. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहेत की ते केव्हा होईल आणि काय ते येथे आहे याची चिन्ह असतील. कोणत्याही सेवेत चांगल्या गर्दीची हमी देण्यासाठी तुम्हाला फक्त घोषणा करण्याची आहे की तुम्ही शेवटच्या वेळी प्रचार कराल ते ऐकायला लोक येतील. येशू त्याच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर या वचनामध्ये देतो. नंतर अध्यायात तो त्यांच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देईल. आज काळाची समाप्ती जवळ येत असताना चिन्हे काय असतील या प्रश्नावर आपण आपल्या प्रभूच्या प्रतिसादावर विचार करूयात. लक्षात घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे फसवणुकीची क्षमता. येशूने त्याच्या माणसांना चेतावणी दिली की त्यांनी फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे. शिष्यांना देखील ते ऐकून आणि पाहू शकतील अशा गोष्टीपासून दूर जाऊ शकतात. ही क्षमता अजूनही अस्तित्वात आहे. म्हणूनच आपण जे देवाच्या वचनावर आधारित असणे आवश्यक आहे. बायबल काय म्हणते आणि आपण काय मानतो हे आपल्याला परिचित असले पाहिजे. पहिले पेत्र याचा 3:15 आपली अथवा आपण आपली शिकवण आपल्या अंतकरणात घट्ट बांधली पाहिजेत, जेणेकरून जेव्हा फसवणूक होईल तेव्हा आपण प्रभूसाठी उभे राहण्यास विश्वासू राहू. पहिला मुद्दा आहे खोटे मसीहा असतील. येशूने सांगितले आहेत की खोटे ख्रिस्त येतील आणि अनेकांना फसवणुकीत ओढवतील. शेवटच्या काळापर्यंत अनेक यहुदी मसीहाचा असल्याचा दावा करण्यात आले होते. ख्रिस्ताच्या काळातही काही जिवंत लोक होते. बऱ्याच वर्षांनी तसंच काम आणि फसवणूक चालू होती. त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की युद्ध होतील. त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की ह्या गोष्टी घडणे आवश्यक आहे, कारण की देव व त्याच्या पुत्राच्या आगमनासाठी जगाला आकार देण्यासाठी युद्धाच्या भयानक गोष्टी अथवा शोकांकीचा वापर आहे. देव स्वतःच्या गौरवासाठी माणसाचा क्रोध वापरतो. युद्धामुळे निराश होऊ नका. शेवटच्या खेळासाठी देव त्याचे उपयोग तुमच्या कार्यासाठी करणार आहे. जगात सतत उलथापालथ होईल. त्यानंतर तो म्हणतो की भूकंप होतील. त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की दुष्काळ पडेल. त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की प्रत्येक प्रकारच्या समस्या असतील. या संभाषणाच्या मत्त्याच्या अहवालामध्ये तो आपल्याला समस्या सादर करतो की महामारी शेवटच्या काळात जसजसा जवळ येईल तसतसे रोग आणि प्लेग यामध्ये वाढ होत जाईल. एक गंभीर वचन तो त्यांच्या सेवकांना शिष्यांना सांगतो की ही काय आहे, दुःखाची सुरुवात आहे, जन्मवेदनांची सुरुवात आहे. आणि प्रभूची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याचे जीवन खालील प्रमाणे जगावे. तो कधीही येत असल्याप्रमाणे आपण आपली कामे त्याच्यावरती सोपावीत. तो कोणत्याही क्षणी येईल तसे आपण जगावे अशी त्याची इच्छा आहे. जर तुम्ही आज नास्तिक असाल तर येशूने येथे नमूद केलेल्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी उठण्याचा आवाज असा आहे म्हणून समजात. आणि म्हणूनच त्याने म्हटलेलं आहे की युद्ध, रोग, उपासमार, इतर भयंकर पीडा येतील आणि लोक मरतील, परंतु तुम्ही विश्वासू असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की जो शेवटपर्यंत विश्वासू राहील त्याचे तारण होईल. येशू येत आहे, परंतु त्याच्या लोकांसाठी तो पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी कठीण होण्याची शक्यता आहे. काळाच्या लक्षणांनी फसू नये. आपण आपल्या अंतःकरणात निश्चय करूयात की आपण त्याच्या वचनाचे पालन करू आणि जोपर्यंत तो आपल्यासाठी एकतर अत्यानंदात येत नाही किंवा ज्याला आपण मृत्यू म्हणून पाहतो तोपर्यंत त्याच्यासाठी जगू. तुम्हाला प्रभूसोबत तुमच्या चालण्याबद्दल बोलायचे असेल तर कृपया या. प्रभू तुमचा आणि तारणहार म्हणून तुम्ही येशूवर कधी विश्वास ठेवला नसेल तर मी तुम्हाला आवाहन देतो की तुमची पापे आणि तुमच्या अभिमान समर्पण करा. आत्ता येशूकडे या आणि शुभ वर्तमानावर विश्वास ठेवा. येशू येत आहे आणि तुम्ही तयार असले पाहिजेत. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 24 आणि 44 तो येत आहे, परंतु तो केव्हा येईल याची घोषणा केली नाही. जेव्हा तो येईल तेव्हा तो कसा येईल याचं उदाहरण आपल्याला पहिले थेसलिकरास पत्र याचा 5 आणि दुसऱ्या सारख्या वचनांमुळेच तुम्हाला मिळण्याचा इशारा आहे. तेव्हा बरं व्हा आणि जे व्यवस्थित आहे त्याला घट्ट धरून ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे, परंतु तो येण्याच्या अगोदर जगामध्ये उलथापालथ होणार आहे. बरे करणारे बरे करत राहोत, वाईट करणारा वाईट करत राहो, परंतु त्या वाईट करणाऱ्यांना आम्हाला प्रभूमध्ये आणायचं आहे. ही ताकीद त्याने आम्हाला दिलेली आहे आणि हे करण्यासाठी तो आमच्या सोबत युगाच्या समाप्तीपर्यंत असणार आहे. तो आमचा त्याग करणार नाही, आम्हाला सोडणार नाही, परंतु ह्या गोष्टी घडणे आवश्यक आहे जेणेकरून खरे विश्वासी आणि खरे उपासक कसे समजून येतील हे समजण्यासाठी तो आम्हाला तयार करणार आहे. उपकार माना की प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. त्याच्या येण्याचा मार्ग आपल्याद्वारे पूर्ण होणार आहे. म्हणून आपण आपली आध्यात्मिक बाजू अधिक मजबूत करावी ही त्याची इच्छा आहे. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करत आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला बजावून सांगितलेले आहेत की शेवटच्या दिवसांमध्ये काय घडणार आहे. खोटे आश्वासन, खोटी सत्य वर येणार आहेत आणि ती आम्हाला तुझ्या विश्वासापासून, तुझ्या सत्यापासून बहकवणार आहे. भूकंप, महामारी आणि युद्ध हे सर्व घडणार आहे. परमेश्वर पिता, हे सर्व घडत आहे आणि घडलेलं देखील आहे आणि भविष्यात अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्याबद्दल आम्ही सावध असणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू देत आणि शेवटपर्यंत तुझ्यासोबत विश्वासू राहण्यास आम्हाला तू तयार कर. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
सारे सारे गरे ग प ग प ध प ध स ध स ग रे सा. सारे सारे गरे ग प ग प ध प ध स ध स ग रे सा. ग ग रे सा ध सा स ध प ध ग प ध स प ध सा. ग ग रे सा ध सा स ध प ध ग प ध स प ध सा. पौल साधु प्रभुचा भला. पौल साधु प्रभुचा भला. बोधी तो रे तरुणा तुला. बोधी तो रे तरुणा तुला. पौल साधु प्रभुचा भला. पौल साधु प्रभुचा भला. बोधी तो रे तरुणा तुला. बोधी तो रे तरुणा तुला. जवानी भली. जी तुलाई ईश्वराने दिली. सांप्रती ही जवानी भली. तुच्छ मानो न कोणी तिला. तुच्छ मानो न कोणी तिला. बोधी तो रे तरुणा तुला. बोधी तो रे तरुणा तुला. शुद्धतायुक्त सद्भाषणे जास देता नये दूषणे. शुद्धतायुक्त सद्भाषणे जास देता नये दूषणे. तीच राहो मुखी साथीला. तीच राहो मुखी साथीला. बोधी तो रे तरुणा तुला. बोधी तो रे तरुणा तुला. पम पम गरे गरे सानी सानी सा गम पद प. पम पम गरे गरे सानी सानी सा गम पद प. सर्व गोष्टीत जो आपणा तारणारा तया शिक्षणा. सर्व गोष्टीत जो आपणा तरुणा. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उर्मी अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उर्मी प्रेम सागरा तुझा खेळती प्रेम सागरा तुझा खेळती मी न त्याकले आम्ही हे तृण हे दिसेन दिसे ते त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेले दिसते त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेले दिसते मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.